नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान. डॉ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कारानं गौरव. विकसित भारत जीरामजी योजनेसाठी केंद्र सरकारकडून 1,51,000 कोटी रुपयांची तरतूद. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 1 खिडकी कक्ष सुरू. संतोष देशमुख हत्याप्रकरणी मकोका न्यायालयात आरोपींविरुद्धचे आरोप निश्चित. भारतीय महिला क्रिकेट संघाचा दुसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेवर विजय. आणि राज्यात थंडीचा जोर कायम. मराठवाड्यात सरासरी किमान तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. विज्ञानरत्न, विज्ञानश्री, विज्ञान युवा शांतीस्वरूप भटनागर आणि विज्ञान टीम या 4 श्रेणीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिवंगत शास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांना यावेळी मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयुकाचे संचालक आर श्रीयानंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्यात विविध संशोधन संस्थांमधल्या 6 शास्त्रज्ञांना यावेळी गौरवण्यात आलं. यामध्ये भाभा अणुशक्ती केंद्राचे डॉ युसुफ मोहम्मद शेख, टाटा मूलभूत संशोधन संस्थेतले प्राध्यापक महान एमजे, मुंबईतल्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरु प्राध्यापक अनिरुद्ध पंडित, नागपूरच्या निरीचे डॉ एस व्यंकट मोहन यांना विज्ञानश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर बेंगळुरूच्या जीवशास्त्रीय संस्थेच्या डॉ दीपा आगाशे, मुंबईच्या TIFRचे प्राध्यापक सब्यसाची मुखर्जी तसंच पुण्यातल्या आयुकाचे प्राध्यापक सुरुद मोरे यांना विज्ञान युवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. विकसित भारत जीरामजी योजनेसाठी केंद्र सरकारनं 1,51,000 कोटी रुपये तरतूद केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल एका व्हिडिओ संदेशातून ही माहिती दिली. पूर्वीच्या मनरेगा योजनेच्या नावाखाली नवीन योजनेबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात असल्याचं चौहान यांनी म्हटलं आहे.
विकसित भारत जी राम जी योजना मनरेगा के आगे का कदम है. मजदूर भाइयों, 100 दिन की नहीं, अब 125 दिन काम की गारंटी है, कानूनी गारंटी. और काम नहीं तो बेरोजगारी भत्ते के प्रावधान को और सशक्त बनाया गया है. मजदूरी अगर देर से मिली तो अतिरिक्त राशि देने का प्रावधान है.
देशात यावर्षी 5,80,00,000 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं 19 डिसेंबरपर्यंतचा पेरणी अहवाल प्रसिद्ध केला. 301,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर गव्हाची तर 126,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कडधान्याची पेरणी झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झाली. छत्रपती संभाजीनगर इथं पहिल्याच दिवशी 1,800 अर्ज, जालना इथं 804, लातूर 144 तर नांदेड इथं 663 अर्जांची विक्री झाली. मात्र काल पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. या प्रक्रियेत 30 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. 31 डिसेंबरला अर्जांची छाननी होईल. 2 जानेवारी 2026पर्यंत उमेदवारांना माघार घेता येईल. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप होईल आणि अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध होईल. आवश्यकतेनुसार 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची समीकरणं अद्याप जाहीर झाली नाहीत. मुंबईत काँग्रेसनं सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी एकत्र लढायचं ठरवलं असून याबाबत अधिकृत घोषणा आज होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. आम आदमी पक्षानं मुंबई महापालिकेसाठी 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ काल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धुळ्यात केला. याशिवाय काँग्रेसनं 40 स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे. यामध्ये खासदार इम्रान प्रतापगढी, राजबब्बर, कन्हैया कुमार, आमदार जिग्नेश मेवाणी यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख रेणुका दास उर्फ राजू वैद्य यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वैद्य यांचं पक्षात स्वागत केलं. यावेळी मंत्री अतुल सावे, खासदार डॉ भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान शिवसेनेचे जे माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये जात आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असून भाजपकडून आमिष तसंच आश्वासनं मिळत असल्यामुळे हे पक्षांतर होत असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोग विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया राबवणार आहे. याअंतर्गत 29 डिसेंबरपर्यंत मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण होईल. 3 जानेवारीला मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 24 जानेवारीपर्यंत त्यावर आक्षेप नोंदवता येतील. त्यानंतर 14 फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल, असं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. शिवाजी कर्डिले यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीड इथल्या विशेष मकोका न्यायालयानं आरोपींविरुद्धचे आरोप काल निश्चित केले. या प्रकरणी काल झालेल्या सुनावणीनंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले,
वाल्मिक कराड व त्यांच्या गँगच्या विरुद्ध आज आरोप निश्चित केलेले आहेत. वाल्मिक कराड खंडणी जो मागत होता ती खंडणी अबाडा कंपनीकडनं मिळण्यास अडथळा संतोष देशमुख यांनी केला, याकरिता त्यांचा खून करण्यात आला. अशा रीतीचा सरकारतर्फे आम्ही आरोप प्रस्तावित केला. न्यायालयाने आरोप त्याप्रमाणे आज निश्चित केले. एकूण सगळ्या आरोपींच्या विरुद्ध आज निश्चित करून त्याची पुढील तारीख आता 8 जानेवारी ही ठेवलेली आहे.
या प्रकरणी 8 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीत प्रत्यक्ष साक्षीदारांची उलट तपासणी आणि पुराव्यांचं काम सुरू होणार असल्यानं या खटल्याला आता वेग मिळेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नागरिकांना संवेदनशील आणि गतिशीलतेनं सेवा दिल्यास सुशासन निर्माण होईल, असा विश्वास छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला आहे. ते काल सुशासन सप्ताहानिमित्त जिल्हास्तरीय प्रसार कार्यशाळेत बोलत होते. निवृत्त विभागीय आयुक्त भास्कर मुंडे यांनी साध्या आणि सोप्या पद्धतीनं सुशासन कशा पद्धतीनं करता येईल याविषयी मार्गदर्शन केलं. महानगरपालिका निवडणुकीत राजकीय पक्ष तसंच उमेदवारांना विविध परवानग्या देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं स्मार्ट सिटी कार्यालयात 1 खिडकी कक्ष सुरू केला आहे. पक्ष तसंच उमेदवारांनी प्रचार फेऱ्या, बैठका आदी आयोजनाच्या 48 तास आधी परवानगीसाठी अर्ज करावेत. तसंच सक्षम प्राधिकाऱ्यानं या अर्जांवर तातडीनं कार्यवाही करावी. कोणताही अर्ज 24 तासांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवू नये, असं याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पडावी यासाठी लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी विविध कडक निर्बंध लागू केले आहेत. हे सर्व निर्बंध 16 जानेवारी 2026 रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार असून नागरिकांनी तसंच राजकीय पक्षांनी त्यांचं पालन करावं, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेनिमित्त लोहा पंचायत समितीतर्फे घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत लोहा तालुक्यातल्या रामतीर्थ इथले मल्ल भैया पाटील विजयी झाले. त्यांनी परभणी जिल्ह्यातले राम तेलंग यांना नमवत हे विजेतेपद पटकावलं. भैया पाटील यांना 5,000 रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. महिला क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतानं 7 खेळाडू राखून विजय मिळवला. विशाखापट्टणम इथं झालेल्या या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करत 129 धावा केल्या. भारतीय महिलांनी हे लक्ष 12व्या षटकातच पूर्ण केलं. या विजयासोबतच भारतानं 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. फरार उद्योजक विजय मल्ल्या भारतात कधी परत येणार अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं त्याच्या वकिलाकडे केली आहे. मल्ल्या यानं न्यायालयात हजर राहावं, त्याशिवाय या याचिकांवर सुनावणी होणार नाही अशी ताकीद न्यायालयानं काल त्यांच्या वकिलांना दिली. मल्ल्या यानं त्याला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्याला न्यायालयात आव्हान दिलं आहे. राज्यात काल सर्वात कमी 7.3° सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल पुण्यात आणि नाशिक इथं सरासरी 8, जळगाव 9.5, तर छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि नांदेड इथं सरासरी 10° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान. डॉ जयंत नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कारानं गौरव. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र सरकारकडून 1,51,000 कोटी रुपयांची तरतूद. आणि राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.